आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताची विकसित देश होण्याच्या दिशेने वेगाने प्रगती. पंतप्रधानांचं प्रतिपादन. बिहारमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पाटणा इथं होणार. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक पटू गुरप्रीत सिंग याला पुरुषांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. सध्या विविध क्षेत्रातील जागतिक अस्थिरतेच्या आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत विकसित देश होण्याच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वेगानं प्रगती करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल आयोजित 6व्या रामनाथ गोयंका व्याख्यानामध्ये ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी विविध विषयांचा आपल्या भाषणात विस्तृत आढावा घेतला. पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की भारत आज जगात केवळ सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येत नसून विकासाचं नवीन मॉडेल म्हणूनही आदर्श ठरत आहे. 2022 साली युरोपात आलेलं जागतिक उत्पादन पुरवठा साखळी संकट आणि ऊर्जा संकट असो अथवा 2023 मध्ये पश्चिम आशियातील आर्थिक स्थिती प्रतिकूल झाली असतानाही भारताचा आर्थिक विकासाचा दर मजबूत राहिला आणि सध्या तो 7% आसपास आहे असंही मोदी यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल ऐतिहासिक असून 1951 नंतर बिहारमध्ये सर्वात जास्त मतदान झालं असल्याचं सांगून मोदी म्हणाले की यावेळी मतदानामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान 9% जास्त होतं आणि हे यशस्वी लोकशाहीचं द्योतक आहे. बिहारमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पाटणा इथं होणार आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 89 आमदार निवडून आले आहेत. या बैठकीत बिहारचे भाजप पर्यवेक्षकही सहभागी होतील असं बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितलं. संयुक्त जनता दल पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या होण्याची शक्यता असून त्यानंतरच एनडीए आघाडीतील पक्षांच्या आमदारांची एकत्र बैठक होण्याची शक्यता आहे. काल पाटणा इथं राष्ट्रीय जनता दलाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. त्यामध्ये तेजस्वी यादव यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान येत्या गुरुवारी पाटणा इथल्या गांधी मैदानावर मुख्यमंत्री आणि नवीन सरकारचा शपथविधी समारंभ होणार असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ अरविंद पनगढिया यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या सर्व सदस्यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना 2026 ते 2031 या कालावधीसाठी तयार केलेला आपला अहवाल सुपूर्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल समाज माध्यमावर याविषयीची माहिती दिली. राज्यघटनेच्या 280(1) या कलमानुसार 16व्या वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपतींनी केली असून या आयोगानं देशातील केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांच्या आर्थिक स्थितीचं विस्तृत विश्लेषण केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेमध्ये हा अहवाल सादर केल्यावरच तो सार्वजनिक करण्यात येईल असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे. देशाची व्यापारी तूट ऑक्टोबरमध्ये 42 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. सप्टेंबरमध्ये ती 32 अब्ज 15 कोटी डॉलर होती. सोने आणि चांदीची आयात वाढल्यानं व्यापारी तूट वाढल्याचं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ऑक्टोबरमध्ये सोने आयात 200% वाढली तर देशातून होणारी व्यापारी वस्तूंची निर्यात वार्षिक तुलनेत 11.8% कमी होऊन 34 अब्ज 38 कोटी डॉलरवर आल्याचं समोर आलं आहे. याच महिन्यात व्यापारी वस्तूंची आयात 16.63% वाढून 76 अब्ज डॉलरवर गेल्याचं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत व्यापारी वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात वार्षिक 4.8% वाढून 491 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या काळात निर्यात सुमारे 0.5% वाढली तर आयात 6.37% वाढल्याचं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहा. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकंदर आरक्षणावर असलेली 50% कमाल मर्यादा पाळावीच लागेल असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. बाठिया आयोगाच्या निष्कर्षाच्या आधारे या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करायच्या सरकारच्या निर्णयासंबंधीच्या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणानं काल फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. ऑगस्ट 2024 विद्यार्थी आंदोलकांना मारण्याच्या उद्देशानं बळाचा वापर करण्याचे आदेश हसीना यांनी दिले असं न्यायाधिकरणानं म्हटलं आहे. गुन्हेगारी कट रचणं, चिथावणी देणं यासह अनेक गुन्ह्यांसाठी हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. शेख हसीना यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांनाही फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून हे माफीचे साक्षीदार झाल्यानं त्यांना 5 शिक्षा सुनावण्यात आली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशामध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे, तसंच सैन्याच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान शेख हसीना यांनी बांगलादेशात परतायला नकार दिला असून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा निकाल लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून न आलेल्या सरकारनं दिलेला असून राजकीय हेतूनं प्रेरित आहे अशी टीका हसीना यांनी केली आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं काल श्रीनगरमधून जसीर बिलाल वनी याला अटक केली. या बॉम्बस्फोटासाठी तांत्रिक मदत जसीर वनी यांनी केल्याचा आरोप एनआयएनं केला आहे. त्यानं ड्रोन्स विकसित करून बॉम्बस्फोटापूर्वी त्या ठिकाणी मारा केला असं तपास यंत्रणेनं म्हटलं आहे. या प्रकरणात वनीनं उमर नबीची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्रिय सहभाग घेतल्याचं दिसून येत आहे असं एनआयएनं म्हटलं आहे. आसाममध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं 1 जानेवारीपर्यंत मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. 10 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जातील असं आयोगानं म्हटलं आहे. सौदी अरेबियात मदिनाजवळ बस आणि डिझेल टँकर यांच्यात धडकून झालेल्या दुर्घटनेत 45 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून केवळ 1 बचावला आहे. मृतांमध्ये 17 18 आणि 10 आहेत. प्रत्येक मृत भारतीय नागरिकाच्या कुटुंबियांना 5 रुपये मदत म्हणून देणार असल्याचं तेलंगणा सरकारनं जाहीर केलं आहे. तेलंगणा सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ सौदी अरेबियाला पाठवण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक पटू गुरप्रीत सिंग यानं पुरुषांच्या 25 पिस्तूल गटामध्ये रौप्य पदक पटकावलं. जागतिक स्पर्धेतलं गुरप्रीतचं हे दुसरं रौप्य पदक आहे. त्यानं 2008 25 स्टँडर्ड पिस्तूल गटात रौप्य पदक मिळवलं होतं. इजिप्तमधील जागतिक स्पर्धेत 3 6 रौप्य आणि 4 अशी एकूण 13 पदकं मिळवत भारतानं पदक तालिकेमध्ये 3रं स्थान मिळवलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताची विकसित देश होण्याच्या दिशेने वेगाने प्रगती, पंतप्रधानांचं प्रतिपादन. बिहारमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पाटणा इथं होणार. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक आणि जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक पटू गुरप्रीत सिंग याला पुरुषांच्या 25 पिस्तूल गटात रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.